लिमिटेड चॅरिटेबल ट्रस्ट सादर करीत आहे नभोवाणी प्लॅनेट एफ एम 104.6 वर. न्यूझीलंड मधील एकमेव मराठी रेडिओ वाहिनीचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात दर शनिवारी 9:40 ते 10:40 म्हणजे संपूर्ण एका तासासाठी. आमचे कार्यक्रम आपण इंटरनेटवरही ऐकू शकता. इंटरनेटवरचा पत्ता आहे www.planetaudio.org.nz आणि /नभोवाणी. तिथे जाऊन इंटरनेट कनेक्शन असेल तर आपण हा कार्यक्रम कुठेही कधीही केव्हाही ऐकू शकता. आज आम्ही आपल्यासाठी एक नवीन कार्यक्रम घेऊन आलो आहोत चित्रपट संगीताचा. मला खात्री आहे हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडेल.
घनश्याम सुंदरा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिलव करी वनमाळे उठिलव करी वनमाळे उदया चढ़े मित्र आला घनश्याम सुंदरा
पाहतो जागे पण मी पाहतो
ठेका तुझा घायानी पलता घना बेजागले माझा मनी चित्ती तुझा जागे लगा माझी कोप कोणाला मला कुणाचे साईला
तुझा गळा माझा गळा
शेला कोणाला सांग तिकडच्या स्वारीला
तुझा गळा माझा गळा
बरोबर अपने घर तर माझे ससू ससू
तुझा गया माझा गया
चाफा बोलेला
नभोवाणी प्लॅनेट एफ एम 104.6 न्यूझीलंड मधील एकमेव मराठी रेडिओ वाहिनीचा हा कार्यक्रम. आज चित्रपट संगीतामध्ये अर्धा तास कसा गेला कळलंच नाही, तर चला आपण ऐकूया पुढचा भाग चित्रपट संगीताचा.
ते गोते सहे ते कहानी है बेघरी कहानी। नीले गगन निधरा माती ही मायो माउली 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 गंधा ने चिंबना गली बार सातिता खरा दास मीतिता साथीचा खरा दास मीतीचा नाती ही आमची पुराणी ही आगळी कहाणी ही बेघरी कहाणी। निळे गगन निळी धरा क्या मनाची पांघरते शाल उनाची जाड डोलते हळू पान बोलते जाड डोलते हळू पान बोलते आंधीवरी पुहू पुहू गाणी ही आगळी कहाणी ही बेघरी कहाणी। आनंदी जिने जगावे अंतर उजळून निघावे प्रेम लुटावे असे गात सुटावे हो प्रेम लुटावे असे गात सुटावे सोडवीत सुखाची उखाणी ही आगळी कहाणी ही बेघरी कहाणी। निळे गगन निळी धरा
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
नमस्कार श्रोतेयो, चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम ऐकता ऐकता घड्याळाचा काटा सरकत जातो आणि वेळ कसा संपतो ते आपल्याला कळत देखील नाही. चित्रपट संगीतामध्ये आज आपण बऱ्याच एका रेंजची गाणी ऐकली असेल आणि जाणकार प्रेक्षकांनी ओळखलं असेल की आम्ही वसंत देसाई वसंत बापट या त्रिकुटांचे जी वसंत बहार अल्बम आहेत त्यातली बरीची गाणी आपल्याला ऐकवली होती. तर श्रोतेव खरे त्यांचीच गाजलेली गाणी आम्ही आपल्या समोर सादर केलेली होती कारण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक दिग्गज असे संगीतकार होऊन गेले होते आणि आमचा प्रयत्न असा होता की आज आपल्यासाठी जितका कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गाणी ऐकवता येतील आणि जी सुमधुर सुरेल असतील आणि जी आपल्या आवडीची असतील ते बघूनच आम्ही आजच्या कार्यक्रमातली गाणी काही ठरवलेली होती. आजचा कार्यक्रम कसा झाला ते आम्हाला जरूर कळवा आणि हो श्रोतेव आमचे कार्यक्रम असेच आपण ऐकत राहाल हीच इच्छा. या कार्यक्रमामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या छटा वेगवेगळ्या प्रकारची झलके आपल्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता अजून एका चित्रपट गीताने करणार आहोत. तर वर्षा तू जरा काहीतरी माहिती सांग.
चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम ऐकता ऐकता वेळ कसा गेला हे कळलंच नाही. या कार्यक्रमात जर सहभागी व्हायचे असेल तर आमच्याशी संपर्क साधावा 09534 8000 किंवा info@nabhavani.com. आपल्या आवडीनिवडी सूचना टीका आम्हाला जरूर कळवा आणि हा कार्यक्रम असाच ऐकत राहा. चला तर आता या शेवटच्या चित्रपट संगीताच्या गाण्याने आपण आजच्या कार्यक्रमांची सांगता करूया. पुन्हा आपली भेट पुढील शनिवारी नभोवाणीच्या पुढील कार्यक्रमात.
आंधड़ी भी तुला पाहती